नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. शासकीय कार्यालय आणि विभागांमध्ये निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या माध्यमातून देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृहमंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यासारखी विविध मंत्रालयं तसंच विभागांमध्ये नियुक्त होतील. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा होत असून यावेळी 500 नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला कुवेत दौरा आटोपून काल भारतात परतले. त्यांच्या या भेटीत संरक्षण सहकार्यासह 4 महत्वपूर्ण करार करण्यात आले. सर्वसमावेशक संरक्षण सहकार्य करारात द्विपक्षीय लष्करी सहकार्यासह सांस्कृतिक, क्रीडा आणि सौर ऊर्जा क्षेत्रांचा यात समावेश आहे. भारत आणि कुवेत या दोन्ही देशांनी सीमेपलीकडच्या दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकमुखानं विरोध केला. दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देश सहकार्य वाढवतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाची प्रगती आणि विकासामध्ये शेतकऱ्यांचं महत्व आणि भागीदारी अधोरेखित करणं, अन्न सुरक्षा, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान कसं महत्वाचं आहे यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांची महत्वाची भूमिका ओळखून सरकारनं त्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशात यंदा विक्रमी 332 दशलक्ष टनापेक्षा जास्त अन्नधान्याचं उत्पादन झालं आहे. शेती हा ग्रामीण विकासाचा कणा असून जोपर्यंत ग्रामीण भागाचं चित्र बदलत नाही तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं चौधरी चरणसिंह पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते. शेतकरी जेव्हा आत्मनिर्भर होईल तेव्हाच ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते असं धनखड म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींनी चौधरी चरणसिंह यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले तसंच शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास यासाठीच्या चरणसिंह यांच्या योगदानाचाही उल्लेख केला. विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं विमानतळांवर उडान यात्री कॅफे सुरू करण्याची घोषणा केली आहे. विमानतळांवर वाजवी दरात खाद्यपदार्थ आणि पाण्याची सोय होणार असल्यानं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. प्रायोगिक तत्वावर कोलकाता विमानतळावर सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी झाल्यानं देशात अन्य विमानतळांवर सुद्धा उपक्रम राबवला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या IIMC या माध्यम क्षेत्रातल्या सर्वोच्च संस्थेची उभारणी बडनेरा इथं होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल नागपूर इथं या संस्थेच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी, दूरदर्शन, पत्रसूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयांच्या प्रमुखांची देखील बैठक घेतली. पुण्यातल्या बालरंगभूमी संमेलनाचा काल समारोप झाला. या समारोप सोहळ्यात बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिभा मतकर यांना बालरंगभूमी गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 3 दिवसांच्या या संमेलनात बालरंगभूमी परिषदेच्या पुण्यासह राज्यभरातल्या शाखांमधल्या बालकलावंत आणि दिव्यांग कलावंतांनी सादरीकरण केलं. पुण्यात वाघोली इथं भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे फुटपाथवर झोपलेल्या 3 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या एकाला ठाणे जिल्ह्यातल्या भाईंदर इथून उत्पादन शुल्क विभागानं अटक केली. जितेंद्र कामता असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 2 लाख रुपयांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातल्या निराधारांना संजय गांधी श्रावणबाळ योजनेअंतर्गत नव्या लाभार्थ्यांचे अर्ज आता मंजूर झाले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात बीड इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात 1 वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मृती मंधानानं नोंदवला आहे. काल वडोदरामध्ये वेस्ट इंडिज संघाबरोबर झालेल्या सामन्यात स्मृतीनं 91 धावा केल्यामुळे तिनं यावर्षी केलेल्या धावांची संख्या 1602 झाली आहे. त्यामुळे स्मृतीनं दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवाटचा 1593 धावांचा विक्रम मोडला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.